अध्याय सातवा श्लोक बारहवा। ये चैव सात्विका भावा राजसाः तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि। जे सात्विक हन भाव का रजतमादि सर्व ते मम रूप संभव ओळखे तू। हे झाले जरी माझ्या ठाई तरी तया माझी मी नाही। जैसी स्वप्नींच्या डोही जागृती न बुडे। जैसी रसाचीच सुघट बीज कणिका घनवट परी तियेस्तव होय काष्ठ अंकुरद्वारे। मग तया काष्ठाच्या ठाई सांग पा बीजपण असे काही। तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे। पै गगनी उपजे आभाळ परी तेथ गगन नाही केवळ। अथवा आभाळी होय सलिल तेथ अभ्र नाही। पै गगनी उपजे आभाळ परी तेथ गगन नाही केवळ। अथवा आभाळी होय सलिल तेथ अभ्र नाही। मग त्या उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे। तिये विजू माझी असे सलिल काही। सांगे अग्निस्तव धूम होये तिये धूमी काय अग्नि आहे। तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला असे।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। विहाय कामान यः सर्वान् उमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति। एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्याम् अंतकालेपि ब्रह्म निर्वाणम् रुच्यति। दूसरा अध्याय 71-72 असे दोन श्लोक। सर्व प्रकारच्या कामना टाकून तसच निस्पृह होऊन हा स्थितप्रज्ञ चरती म्हणजे विहार करतो। निर्ममो निरहंकार हा तसंच तो निर्मम आणि अहंकार रहित असा राहतो। स शांतीमधी गच्छती आणि तो शांतीला प्राप्त होतो। स्थितप्रज्ञ लक्षणाचा शेवट आला। हा जो श्लोक आहे हा श्लोक सर्व स्थितप्रज्ञ लक्षणांच्या निगमनाचा श्लोक समजला जातो। जी शास्त्रीय पद्धत आहे निरूपणाची, त्याच्यात सिद्धांताची उद्घोषणा करायची, त्या सिद्धांताचं प्रतिपादन करत असताना त्याचं विवरण अनेक अंगांनी करायचं आणि परत एकदा त्या सिद्धांताचा पुनरुच्चार करायचा. याला निगमन असं म्हणतात. सिद्धांत प्रथम सांगून त्या सिद्धांताच्या पुष्टीप्रित्यर्थ निरूपण करायचं आणि परत एकदा तो सिद्धांत सांगायचा. तसा हा 71वा श्लोक आहे. आतापर्यंत जे सांगितलं त्या सगळ्याचं निगमन या श्लोकांनी झालं. स्थितप्रज्ञ लक्षणाच्या सुरुवातीला भगवंत म्हणाले की प्रजहाती यदा तामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टहा स्थितप्रज्ञ हा तदोच्यते. या ठिकाणी ते म्हणाले विहाय कामान यस सर्वान उमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारहा स शांतीमधिगच्छती. याच्या आधी शांतीचा उल्लेख झाला, इथं परत शांतीचा उल्लेख झाला. आपुर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्र मापहा प्रविशंती यद्वत तद्वत कामहा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनोती न काम कामी. याच्या आधीच्या श्लोकात सांगितलेलं सगळं परत एकदा या श्लोकात सांगितलं गेलं. स्थितप्रज्ञाची लक्षण सांगत असताना भगवंत अतिशय सुखावले असतील. अर्जुनाने ज्या उत्सुकतेनी भगवंतांना, ज्या उत्कंठेनी भगवंतांना स्थितप्रज्ञाविषयी विचारलं, समाधीला प्राप्त झालेली बुद्धी असा शब्द भगवंतांनी उच्चारल्याबरोबर असा पुरुष कसा असतो अशी असा प्रश्न अर्जुनाने विचारला. तो चालतो कसा, बोलतो कसा, तो आम्ही ओळखायचा कसा, आणि या स्थितप्रज्ञाचं चरित्र सांगत असताना भगवंतांनी अनेक पारमार्थिक पुरुषांचं चरित्र सांगितलं. अनेक पारमार्थिक उंची संपादन केलेल्या पुरुषांचं वर्णन भगवंतांनी इथं केलं. हे वर्णन 100% आहे. या वर्णनामध्ये योग बुद्धी आणि सांख्य बुद्धी या दोन्ही बुद्धींनी अधीत झालेला असा पुरुष, या दोन्ही बुद्धींचं ज्या ठिकाणी साहचर्य आहे, युक्तता ज्याच्या ठिकाणी आहे, अशा पुरुषाचं वर्णन भगवंतांनी केलं. मी सांगितलं माझ्या दृष्टीने महत्वाचे श्लोक या स्थितप्रज्ञ लक्षणातले. पहिला प्रजहाती यदा कामान, त्याच्या पुढचा राग द्वेष वियुक्त इस्तु विषयान इंद्रियैहि चरन आत्मवश्यैहि विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्व दुःखानां हानिहि अस्य उपजायते प्रसन्न चेतसो ह्याशुः बुद्धिः पर्यवतिष्ठते या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्र मापहा प्रविशन्ति यद्वत तद्वत कामहा अयम प्रविशन्ति सर्वे स शांति मापनोति न काम कामी. सगळी स्थितप्रज्ञ लक्षण या श्लोकांमध्ये आली. स्थितप्रज्ञ लक्षणाचा जो पहिला श्लोक आहे त्याच्या विवरणाकरता म्हणून कशा पद्धतीने कामना जीवनातून टाकून देतो त्याच्यासाठी तीन श्लोक आले. दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः हा पहिला. यस सर्वत्रान अनभिस्नेहः तत्तत् प्राप्त शुभाशुभम हा दुसरा. आणि कासवाच्या उदाहरणाने यदा संहरते चायम कुर्मोंगानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या पद्धतीने हा स्थित प्रज्ञ कामनांचा त्याग करतो. त्याच्यात देखील कामनांचा त्याग करण्यासाठी इंद्रिय नियमन यासाठी पुढचे श्लोक खर्ची पडले. पण त्या श्लोकात महत्वाचं म्हणजे राग आणि द्वेष निर्माण होऊ न देता विषयामध्ये वर्तन करण्याची कला तो संपादन करतो, त्याला प्रसाद प्राप्त होतो, त्या प्रसादाने त्याच्या चित्ताला प्रसन्नता येते, त्याची बुद्धी स्थिर होते, असं एक विशेष लक्षण सांगितलं. बाकी सगळे 10 श्लोक त्या ठिकाणी आलेले हे इंद्रिय नियमनाकरता आले. मग मात्र एक स्थित प्रज्ञाचं लक्षण सांगणारा विवेक प्रधान असा श्लोक आला. या निशा सर्व भूतानां, त्याचं जीवन कसं विवेकाने युक्त असतं, त्याचं सगळं जीवन हे विवेक प्रधान होऊन जातं. आणि या ठिकाणी स्थितप्रज्ञ आणि अदर दॅन स्थितप्रज्ञ एवढे दोनच भगवंतांनी विभाग केले. स्थितप्रज्ञ कसा वागतो आणि बाकीची सगळी भूत मात्र कशी वागतात, इतका फरक भगवंतांनी केला. सर्व भूत मात्रांना जी निशा असते, ज्या ठिकाणी ते निद्रिस्त असतात, त्या ठिकाणी स्थितप्रज्ञ जागृत असतो. अशी स्थितप्रज्ञाच्या जीवनाची विवेक प्रधान अशी स्थिती सांगितली. ही जी विवेक प्रधान स्थिती आहे ती इंद्रिय नियमनावर निश्चित आधारित आहे. दुःखामध्ये उद्विग्न न होणं, सुखामध्ये स्पृहा वाढू न देणं याच्यावर निश्चित आधारित आहे. कुठेही ममत्वजन्य स्नेह न ठेवता वर्तन करणं याच्यावर निश्चित अवलंबून आहे. आणिक एक महत्वाचं लक्षण म्हणजे आत्मनी एव आत्मनः तुष्टः, आपल्या आत्म्यामध्येच तो आपण रमून राहतो. आपल्या आत्म्यामध्ये आपण म्हणजे इंद्रिय मन बुद्धीनी रमून राहतो. आपण आत्म्यामध्ये रमण्याच्या ऐवजी जगतामध्ये रमतो, विषयामध्ये रमतो. आणि स्थितप्रज्ञ हा आपण आपल्यामध्ये रमतो, त्याची इंद्रिय मन बुद्धी ही आत्म्यामध्ये रमतात, जगतामध्ये नाही. असं विवेक प्रधान लक्षण स्थित प्रज्ञाचं सांगितल्यानंतर कदाचित या एकापुढे एक राहणाऱ्या स्थित प्रज्ञाच्या जीवनाच्या देखील उत्क्रांत दशा असाव्यात, अशा पद्धतीने भगवंतांनी त्याच्या पुढचा श्लोक तर अजून विलक्षण सांगितला. स्थितप्रज्ञ विवेक करतो असं पहिल्या श्लोकात सांगितलं. यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने, हे हा त्याचा विवेक असतो. सर्व भूत मात्र अज्ञानाच्या ठिकाणी अत्यंत जागी असतात, भोगाच्या बाबत अत्यंत जागी असतात. त्या ठिकाणी तो रात्र पाहतो, त्या ठिकाणी तो निद्रिस्त असतो. याचा अर्थ स्थितप्रज्ञ देखील काही विवेकाने जीवन जगत असतो. पण त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत असं सांगतात की समुद्रामध्ये ज्याप्रमाणे सर्व बाजूनी नदी आणि नद्या भरभरून येत असतात, असं असताना देखील समुद्र आपली मर्यादा किंचितही सोडत नाही आणि स्वतःमध्येच तृप्त होऊन राहतो. वर्षावाशिवाय देखील तो तृप्त असतो. वर्षाव होण्यावर आणि न होण्यावर, पर्जन्य होण्यावर आणि न होण्यावर देखील त्याची तृप्तता अवलंबून नसते. आणि पर्जन्य खूप झाला म्हणून त्याच्यात खूप नद नद्या भरभरून येतात तरी देखील तो तृप्तच असतो. वार्षीय वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, भक्त लक्षण सांगत असताना तैसा निरुपचारू संतोषी जो. समुद्रामध्ये पाणी सर्व जलसंपत्ती घेऊन येत असताना, जलसंपत्ती याचा अर्थ नद्यांच्या पोटातून काय काय समुद्रामध्ये जातं, किती जलचर जातात, समुद्र त्या सगळ्यांना पचवतो. तद्वत कामहा अयम प्रविशंती सर्वे. त्याप्रमाणे कामना त्याच्या अंतर्यामी शिरतच असतात. विश्व हा असा चव्हाटा आहे की तिथं तुम्ही जिथं जाल तिथं तुम्हाला कामना भेडसावतात. कुठेही जा, कामनांच्या बाहेर जाता येत नाही. असं असल्यामुळं सर्व बाजूनी कामना डोळ्याच्या अंगानी, कानाच्या अंगानी, स्पर्शाच्या अंगानी, खाण्यापिण्याच्या अंगानी, सर्व अंगानी कामना आणि काम हे प्रवेश करत राहणारच. समुद्राचं वैशिष्ट्य मागच्या वेळेला मी सांगितलं की समुद्र त्या नदीला आपल्या मध्ये घेतो, पण आपल्यासारखं करून आपल्या मध्ये घेतो. जणू समुद्रच नदीला सामोरा जातो, नदीमध्ये प्रवेश करतो. ज्या ज्या ठिकाणी समुद्राला नद्या मिळतात त्या त्या ठिकाणी ती नदी आधी अगदी ओढ्यासारखी थोडी छोटी का असेना, ज्या ठिकाणी ती समुद्राला मिळते त्या ठिकाणी मैल मैल लांबीची अशी होऊन जाते. कारण समुद्रच आत शिरतो, नदीच्या पाण्याला आपल्यासारखं करून घेतो आणि मग आपल्यात घेतो. याचा आत्मभाव असा असतो की जे डोळ्याचं सुख असतं त्या सुखाचं स्वागत करायला आत्मभाव बाहेर पडतो. त्या दृश्याला किंवा विषयाला आपल्यासारखं करून घेतो आणि आपल्यात घेतो. सर्व विषयांना आपल्यासारखं करून आपल्यामध्ये समावून घेतो, म्हणून तो शांती सोडतच नाही. तद्वत कामहा अयम प्रविशंती सर्वे. आता काम आणि कामना विषयाचं खरं म्हणजे लक्षण, विषय सुख याचा अर्थ दुसऱ्यापासून मिळणारं सुख, दुसऱ्या वस्तूपासून, दुसऱ्या पदार्थापासून जे सुख मिळतं त्याला विषय सुख असं म्हणतात. विषय सुखाकरता नेहमी दुसऱ्याची आवश्यकता असते. अशा प्रकारे पदार्थ खाल्ल्याशिवाय सुख होत नाही, दुसऱ्याची जरुरी आहे, दुसऱ्याची अपेक्षा आहे. असं असताना देखील प्रत्यक्षतः ते सुख जेव्हा तो प्राप्त करतो तेव्हा त्याचं ज्ञान, त्याचा आत्मा ते सुख आपल्यासारखं करून घेतो आणि मग त्या सुखाला सेवन करतो, त्या सुखाचं सेवन करतो. त्याच्या विषयाच्या आनंदामध्ये देखील तो सावध असतो, बोधात असतो, शांतीत असतो असं भगवंतांनी सांगितलं. विषयाच्या भोगाच्या वेळेला देखील तो शांती राखतो. स शांती माप्नोती न काम कामी, कामानी तो कामित न होता तो शांतीमध्येच राहतो, शांतीनीच विषयाचं सेवन करतो, शांती कायम ठेवून तो विषयांचं सेवन करतो. हे जे स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे ते सर्व कामना टाकून देतो आणि आत्म्यात रमतो, किंवा सर्व भूतमात्रांना ज्या ठिकाणी स्वाभाविकपणाने रमण्याचं स्थान असतं याचं स्थान वेगळं असतं, हा आत्म्यात रमणारा असतो. अशा प्रकारे जी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली त्याच्यापेक्षा हे लक्षण अजून पुढचं आहे. या लक्षणाच्या ठिकाणी काम हा त्याला आत्मानुभव देतो, त्याला शुभ आत्मानुभव देतच पण अशुभ देखील आत्मानुभवच देत. या ठिकाणी ग्राह्यता संपून जाते. या ठिकाणी सत आणि असत हे दोन्ही त्याला सतकडच घेऊन जाणार राहत. सदसद विलक्षण अशा स्थितीमध्ये हा जाऊन प्राप्त होतो, पोचतो. अशा प्रकारे स्थितप्रज्ञाची ही मुख्य तीन लक्षणं भगवंतांनी केली, कामना त्याग, आत्म्यामध्ये रमणं, विवेक प्रधान अशी जीवनशैली, आणि तिसरं म्हणजे समुद्रासारखं काम आणि कामना समुद्रात जसं पाणी शिरतं तसं आपल्यामध्ये शिरत असताना शांती राखूनच कामाचं सेवन तो करतो. आता इथं भगवंत तो कामाचं सेवन करत नाही असं म्हणत नाही. बघा, आता त्याने काम टाकलंय असं म्हणत नाहीयेत. कामाचे प्रसंग येणार त्याच्या जीवनामध्ये, पण जेव्हा येतात तेव्हा तो शांती राखूनच, समाधान राखूनच, आंतरिक सुख राखूनच ते प्रसंग साजरे करतो. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे तरी तेथीचा नव्हे नवल देखे, तो हे सर्व करतो पण त्या ठिकाणी नसतो, तो आत्म्याच्या ठिकाणी असतो. तो आत असणाऱ्या अत्यंत स्वरूप सुखामध्ये निमग्न असतो. अशा प्रकारची ही लक्षणं सांगितल्यानंतर स्थितप्रज्ञाच्या एकूण जीवनशैलीचं सर्वात शेवटचं वर्णन करणारा असा हा श्लोक आहे. विहाय कामान य सर्वान उमाशरती निस्पृहा. हा पुरुष सर्व कामना टाकून देतो, तसंच निस्पृह होतो आणि आपली जीवनयात्रा जीवनक्रम मोठ्या आनंदाने व्यतीत करतो. याच्या ठिकाणी ममत्व नसतं, याच्या ठिकाणी अहंकार नसतो आणि हा शांतीला प्राप्त झालेला असतो. त्यांनी कामना टाकून दिलेल्या असतात तरीही ज्या कामना त्याच्या ठिकाणी प्रवेश करतात त्या त्याला शांती दाखवतात. शांती न सोडता तो कामनांचं सेवन करेल. विनोबा असं म्हणतात की कामना त्याग करतो आणि निस्पृह असतो. कामना त्याग करणं म्हणजेच स्पृहेचा त्याग करणं. तरी देखील परत कामनाचा त्याग करतो आणि स्पृहेचा त्याग करतो अशी द्विरुक्ती इथं भगवंतांनी केली. तो कामना टाकतो आणि तो स्पृहा देखील टाकतो असं दोनदा का बरं म्हटलं? पहिला जो कामना त्याग आहे तो सर्व इंद्रियांच्या इच्छा आणि त्या बरोबरीनी सर्व इंद्रियांच्या इच्छांच्या बरोबरीनी मूळ काम जो प्रजोत्पादनासाठी असतो तो काम, काम आणि कामना याचा तो त्याग करतो. त्याच्या जीवनातून आता हवं आणि नको या दोन्ही गोष्टी गेल्या. कामनांचा त्याग केला म्हणजे कामना नकोत ही गोष्ट हवी असंही त्याला राहिलं नाही. कामनांचा त्याग करणं ही एक गोष्ट आहे आणि कामनांचा त्याग केल्यानंतर आता कामनाच नकोत अशा प्रकारचा भाव राहिला तोही त्याच्या जीवनातून गेला. जरी कामना आल्या तरी देखील समुद्रवत तो आपल्या ठिकाणी तो जिरवायला समर्थ झालेला आहे. एवढं झाल्यानंतर देखील स्पृहेचा त्याग करतो असं विशेष लक्षण का बरं सांगितलं ते असं म्हणतात की सगळ्या कामना जरी गेल्या तरी देखील आपण असावं, आपण जिवंत असावं, आपण देहानी असावं अशी ही अंतिम कामना तरी शिल्लक राहतेच. इंद्रियांच्या इच्छा अथवा मूळ काम त्याच्याही मुळाशी जर काही असेल तर जिजीविषा असते. या जिजीविषेचाही त्यांनी त्याग केलेला असतो. अशी विशेष गोष्ट भगवंतांना सुचवायची आहे असं विनोबा म्हणतात. याला त्यांनी ब्राह्मण परिव्राजक न्याय असा शब्द दिलेला आहे. ते असं म्हणतात की ब्राह्मण भोजनासाठी म्हणून ब्राह्मणांना बोलवलेलं आहे आणि सर्व ब्राह्मण बसले जेवायला. यजमान आले संकल्प सोडण्याच्या आधी हात जोडून ते विचारतायत की सर्व ब्राह्मण आले का. तर उत्तर येतं आले. आणि ते संन्यासी आले का. ते देखील आले. विनोबा असं म्हणतात सर्व ब्राह्मण आले का याच्यात संन्यासी देखील आलेच. पण तरी देखील संन्यासांविषयी विशेष भाव असल्यामुळं त्यांची परत एकदा चौकशी केली. असं जसं असावं तसं कामना आणि काम गेल्या तरी देखील आपण असावं ही जी इच्छा आहे तीही गेली का हे निस्पृह या शब्दाने भगवंतांनी सांगितलं असं ते म्हणतात. सर्व प्रकारच्या कामना टाकून तसं स्पृहा टाकून पण जिजी विषा गेली म्हणून त्यांनी मुमूर्षा जवळ केली, मरणाची इच्छा जवळ केली असाही अर्थ घ्यायचा नाही. जसं कामना टाकल्या म्हणून आता कामना नको ही गोष्ट जवळ केली असा अर्थ घ्यायचा नाही. तशा प्रकारेच मुमूर्षा देखील टाकली. आता त्याचं जे जीवन आहे ते जीवन हे यदृच्छया जशी त्याची मर्जी असेल तसं असं चालेल. जीवनाबाबत देखील स्वरूपानंदांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा आला की स्वरूपानंदांनी त्यांनी कधी देह ठेवला 15 ऑगस्ट 1974 स्वरूपानंदांनी देह ठेवला त्याच्या काही महिने आधी स्वरूपानंदांनी असं सांगितलं की धाबळी टाका खाली आणि मला त्याच्यावर निजवा. दक्षिणेकडे पाय करून मी त्याच्यावर झोपणार आहे. मला तसं निजवा असं स्वरूपानंदांनी सांगितलं. अतिशय क्षीण देह प्रकृती झालेली होती आणि स्वरूपानंदांचा जो पलंग आहे त्या तो पलंग तसा दक्षिणोत्तरच आहे. ती जी पडवी आहे ती दक्षिणोत्तरच आहे पण त्यांचं डोकं उत्तरेला, त्यांचं डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेला असे ते झोपत असत. त्या खोलीत जर आपण गेला असाल कधी तर आपल्याला समजेल. तर त्यांनी असं सांगितलं की धाबळ टाका आणि माझं डोकं उत्तरेला करून पाय दक्षिणेला. तर हे लक्षण व्यक्ती गेल्यानंतर करतात. व्यक्ती गेल्यानंतर त्याला एका बाजूला उजव्या बाजूला डोकं आणि दक्षिणेकडे पाय असं ठेवण्याचा प्रघात आहे. तर स्वामीजींची जाण्याची इच्छा आहे की काय? आणि सगळीकडे थोडी गडबड उडाली. हे स्वामीजींच्या मुखातून हा प्रसंग ऐकलाय. स्वामीजी असं म्हणत होते की तेव्हा मी पावस मध्ये होतो. स्वामी माधवनाथ तेव्हा पावस मध्ये होते. आणि भाऊ देसाई सांगायला आले की स्वामीजींनी असं सांगितलं की धाबळ टाकून मला दक्षिणेकडे पाय करून झोपवा. काय करायचं? तर स्वामीजींनी भाऊंना असं सांगितलं की त्यांना तुम्ही विचारा की बाळासाहेब असं म्हणतायत, बाळासाहेब असं विचारतायत की दक्षिणेकडे पाय करून झोपवावं अशी तुमची इच्छा आहे का असं तुम्ही स्वामीजींना विचारा. तसं भाऊंनी विचारलं की बाळासाहेब असं विचारतायत की दक्षिणेकडे पाय करून आपल्याला झोपवावं अशी तुमची इच्छा आहे का. त्याच्यावर अंथरुणावर पडल्या पडल्या थोड्या वेळ डोळे मिटून स्वरूपानंदांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले की इच्छा करणारा तरी मी कोण, त्याची इच्छा असेल तसं होईल, मग धाबळ टाकायचं का? स्वामीजी म्हणाले नको. आता मुमूर्षाही गेली. जशी जीजी विषा गेली तसं मरणाला जवळ करण्याची इच्छा देखील त्याची गेली. मी वाचलं की जीवन हे व्यर्थ असल्यामुळं, जीवनामध्ये काहीही अर्थ नसल्यामुळं, विषयाचा उपभोग हे भासमात्र असल्यामुळं आणि कितीही उपभोग घेतला तरी भ्रमित झाल्यासारखा मनुष्य परत परत उपभोग घेतो पण त्याच्यातही फारसा अर्थ नसल्यामुळं, एकूण जीवनातच फारसा अर्थ नाही त्यामुळं मृत्यूला जवळ करायला काही हरकत नाही, तुम्ही आत्महत्या करा. तुम्हाला जे जीवन मिळालेलं आहे ते जीवन जरी संपवलं तरी काही फरक पडत नाही असा ज्यांनी पुरस्कार केला, कोण पाश्चात्य मी नाव विसरलो, एक लेखक, त्यांनी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्यांचा पुरस्कार केला. ते स्वतः 85 वर्ष जगले. मात्र सांगत असत की मृत्यूला मोठ्या आनंदाने जवळ करावं आणि जीवनात काही अर्थ नाही. त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही 85 वर्षाचे आत्ता आहात आणि तुम्ही सांगता की आत्महत्या करायला हरकत नाही, तर तुम्ही आत्महत्या का नाही केली? तर त्यांचं असं म्हणणं होतं की लोकांना हे सांगण्यासाठी आणि ज्याच्यात मुळातच अर्थ नाहीये, ज्या जीवनात मुळातच अर्थ नाहीये ते राहिलं काय आणि संपलं काय म्हणून मी आत्महत्या नाही केली आणि हे लोकांना सांगण्यासाठी म्हणून मी जिवंत राहिलो, बाकी जीवनात अर्थ नाहीच आहे. अशा प्रकारचा हा निस्पृह, हा जीजी विषा सोडून दिलेला आणि म्हणून मुमूर्षाही सोडून दिलेला अशा प्रकारचा पुरुष नसतो, त्याच्या आत बोध झालेला असतो. सर्व कामना आणि काम आणि जीजी विषा आणि मुमूर्षा याचा त्याग करून, तसंच यदृच्छया जो काम आणि कामना जवळ येईल त्याला शांतीचं स्वरूप देऊन तो राहत असल्यामुळं त्याचं जे जीवन असतं किंवा त्याची जी जीवनशैली असते ती जीवनशैली मोठी आनंदाची अशी होऊन जाते. मला परत एकदा विनोबा काय म्हणतात ते सांगावं असं वाटतं. ते म्हणतात चरती या शब्दानी लहान मुलाचं बागडणं जसं असतं तर ते डोळ्यासमोर येतं, ते मोठ्या आनंदानी खेळतं, बागडतं, उड्या मारतं. त्याचं ते खेळणं, बागडणं, उड्या मारणं हे अज्ञान मूलक असतं तर याचं ज्ञान मूलक असतं असा फरक. आनंदाने नाचणार बागडणार खेळणार असं मूल कदाचित आपल्या घरात नसतं, कारण आपण त्याला अगदी लहानपणीच म्हणजे पाचव्या वर्षीच त्याच्या बुद्धीची वाढ होईल अशीच खेळणी देतो. आता असं झालंय की सगळं त्याला इनोव्हेशन कसं सुचेल याचा आपण विचार करून खूप महाग महाग खेळणी त्याला आणून देतो की हा सुधारावा म्हणून. त्यामुळे मुलांचं बागडणं मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीयांच्या घरात किती राहिलं असेल काही सांगता येत नाही. पण मी कालच ते पाहिलं, भोगावला आपल्या इथं काम चाललेलं आहे, तर ती मजुरांची मुलं साधारणपणाने 5-6 मुलं तिथं खेळत होती. कोणाच्या अंगावर पूर्ण कपडे होते तर कोणी फक्त चड्डीवरच होता, पण एक मुलगा त्याच्या अंगावर कपडेच नव्हते. आणि त्या सगळ्या खडबडाटात डोंगराच्या त्या भागामध्ये तिथं ती मुलं जोरदार खेळत होती. एक कुत्र्याचं छोटंसं पिल्लू होतं, त्या पिल्लाच्या मागं सगळी लागलेली होती. ते पिल्लू उचलून आणत होते, त्यांच्या पायात काही नव्हतं. त्यांची जी बागडणं म्हणजे काय, आनंदाने उड्या मारणं म्हणजे काय, अशी जी स्थिती लहान मुलांची, आपल्याही घरात मुलं नाचत असतील आनंदाने बागडत असतील बागडत नसतील असं मी म्हणत नाही, पण आपण दक्षता घेतो की त्यांच्या पायाला माती नको लागायला, त्यांच्या हाताला थंडी नको लागायला, त्यांच्या गालाला आपण समजा क्रीम लावत असू, असं असल्यामुळं किती म्हटलं तरी थोडं बहुत कृत्रिमच त्यांचं जीवन होत असावं. कामना आणि स्पृहा सोडून दिल्यामुळं आणि वर्तन करत असल्यामुळं त्याच्या जीवनात फक्त आनंद शिल्लक राहतो, कारण कामनेपोटीच रुखरुख असते, कामनेमध्ये अशांती असते, कामना पूर्तीमध्ये क्षुब्धता असते, कामनेच्या अतृप्तीमध्ये देखील क्षुब्धता असते. विहाय कामान या सर्वान उमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारहा, तो ममत्व रहित असतो, तो अहंकार शून्य असतो. तो ममत्व रहित असतो याचा अर्थ तो कुठंच ममत्व ठेवत नाही. याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे निरूपण आहे ते विचारे विश्व होऊनी विश्वा माझी असं म्हटलेलं आहे. पुढेही भक्त लक्षणामध्ये एका ठिकाणी अनिकेत स्थिरमतीही याच्यावर विवरण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला, जर ममत्व सुटलं तर सगळे आपले वाटतात, जर ममत्व सुटलं तर विश्वबंधुत्व येतं, सर्व विश्वाची करुणा अंतःकरणात भरून राहते, सर्व विश्वाबद्दलचं प्रेम अंतःकरणामध्ये भरून राहतं, त्या प्रेमाला आपण ममत्वामुळे अडवलेलं असतं आणि एका ठराविक मार्गातूनच नेतो, जे आपले आहेत त्यांच्याविषयीच फक्त ममत्व. असं असल्यामुळं ते ममत्व खूप कोंडून राहिलेलं असतं, फक्त आपल्या पुरत्या मर्यादित. तशी त्याची जीवनशैली नसते, याचा अर्थ त्याला घरच नसतं असं घ्यायचं नाही, पण आपल्या घरातले त्याला जेवढे आपले वाटत असतात तितकेच बाकीचे सगळे त्याला आपले वाटत असतात. आत अंतःकरणातून तो घरच्यांना विशेष स्टेटस देत नाही, त्यांना त्याला माहित असतं की माझे तसे कोणीच नाहीत आणि सगळे माझे आहेत. प्रसंगी जे माझ्या जवळ आहेत ते एका योग्य न्यायाने त्याच्या जवळ असतात इतकंच. त्याच्या ठिकाणाहून काम गेल्यामुळं, स्पृहा गेल्यामुळं, कामनांना देखील शांतीचं स्वरूप दिल्यामुळं तो अशा तऱ्हेचा निर्मम झालेला असतो. तो निरहंकार अहंकार आणि ममत्व, मी आणि माझ या खूप एकमेकांच्या जवळ असणाऱ्या गोष्टी असतात. माझ्याजवळ जे आहे त्याचा जर शून्य उपयोग असेल तर राजा देखील प्रसंगी हीन दीन होऊन जातो. शिकारीला गेलेला राजा जर एकटा पडला त्याच्या दळापासून तर राज्य असतं आपल्या जागेवर आणि तो सापडलेला असतो ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी त्याच्या हुशारीचा उपयोग नाही, त्याच्या विद्वत्तेचा उपयोग नाही, त्याच्या कौशल्याचा उपयोग नाही. जर एखाद्या माणसाकडून त्याचं माझं काढून घेतलं तर तो अगदी हीन दीन होऊन जातो. या माझमुळेच मी फार प्रबळ झालेला असतो, बलिष्ठ झालेला असतो. माझच्या फार मोठमोठ्या सावल्या पडलेल्या असतात. असं असल्यामुळं जितक्या सावल्या, याचा अर्थ आपलं जे पझेशन आहे, सर्वात जास्त हे समजलं सिकंदराला असं म्हटलं जातं मृत्यू समयी, की सगळं जग जिंकलेलं म्हणजे माझं म्हणजे त्याचं स्वतःच होतं, पण त्याचा उपयोग त्याला काही नव्हता. काहीही उपयोग नसलेलं माझं असं पुष्कळ आपण जवळ ठेवलेलं असतं. अंतकाळी तर याचा काही उपयोग होत नाही, पण अंतकाळ सोडून द्या, वारंवार लक्षात येतं की जे माझं आहे त्याचा आपल्याला उपयोग होत नाही. समजा माझी 10 घरं असतील तरी देखील एकाच घरात मी राहतो. माझ्या एका घरामध्ये 10 खोल्या असतील तरी एकाच खोलीत मी राहतो. आणि माझी एक खोली कितीही मोठी असेल तरी मला झोपायला जागा जेवढी लागायची तेवढीच लागते. बाकीच्या माझचा तसा उपयोग काही नसतो. पण या माझमुळे मी फार बलवत्तर झालेला असतो. मी अशी गोष्ट वाचली ती की एक व्यापारी इथं देह ठेवला आणि स्वर्गाच्या दारात उभा होता आणि पाहत होता त्याच्या संपत्तीमुळं, त्याच्या दानशूरतेमुळं, त्यांनी जे सामाजिक काम केलेलं होतं त्या कामामुळं त्याची फार मोठी अंत्ययात्रा निघालेली होती. इतकी की गावातले लोक म्हणत होते की एवढी मोठी अंत्ययात्रा आम्ही कधी पाहिली नाही. इतकी मोठी अंत्ययात्रा, अर्थात तो समाधानी होता. त्यांनी जे जीवन जगलेलं होतं त्या जीवनावर तो अतिशय समाधानी होता. तो स्वर्गाच्या दारात पोचला तर एवढं भलं मोठं दार पाहून त्याला समजेना की आत जायचं कसं, ते बंद होत. त्यांनी ठोठवलं तर त्याच्या वाजवण्याचा आवाज देखील येईना. आपण गेल्याची एवढी मोठी दखल आणि आपण इथं आल्याची कसलीच दखल नाही, त्याला तसा त्रास व्हायला लागला. असा कितीतरी वेळ गेला. आणि त्याला दिसत होता आपली अंत्ययात्रा एका बाजूला आणि एका बाजूला असहाय्य होऊन उभा राहिलेला तो. आणि थोड्या वेळाने वर जे बुरुज होते त्या बुरुजाच्या एका फटीतून कोणीतरी पाहिलं तर इतका तेजस्वी पुरुष त्यांनी कधी पाहिला नव्हता. त्याच्या डोळ्यातून जो प्रकाश आला त्यांनी त्याला अंधारी आल्यासारखं झालं. त्याला असं वाटलं की या स्वर्गाचा राजा म्हणजे इंद्र बहुतेक आपल्याला न्यायला आला म्हणून वेळ लागला असावा. आपण आल्याची वार्ता त्याच्या कानावर पोचून तो आपल्याला न्यायला येण्यासाठी जेवढा वेळ जायचा तेवढा जायलाच पाहिजे. म्हणून त्यांनी विचारलं की तू आलास, दार उघड. थोडं बोलल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो तिथला पहारेकरी होता, रखवालदार होता. तिथून डिस्चार्ज झाल्याची नोट अजून इथपर्यंत आली नाही, तो म्हणाला आमच्याकडे अजून कागदपत्र आली नाहीत. तुला प्रवेश द्यायचा तर आमच्याकडे रेकॉर्ड. तो म्हणाला की पहा, तुम्ही चौकशी करा, मेल पाठवा, विचारा. ठीक आहे, तू कुठून आलास? मी पृथ्वीवरून आलो. तू ज्या पृथ्वीवरून आलास त्या पृथ्वीचा आयडी काय? त्याला माहितच नव्हतं की इथं देखील कोडिंग आहे. इथं देखील आपल्या त्याला सांगताच येईना की कुठल्या पृथ्वीवरून आपण आलो. तो म्हणाला ते काय ते दिसतंय, तिथून मी आलो. थोड्या वेळाने रेकॉर्ड आलं आणि त्याला सांगितलं गेलं की तुझी जागा इथं नाहीये, तुला वळसा मारून दुसरं एक दार आहे तिथं जायला लागेल. तर तो म्हणाला तो स्वर्गच आहे ना? तो म्हणाला नाही, तो नरक आहे, त्या तिथं तुला जायला लागेल. असं झाल्यावर मात्र त्याने आपल्या बरोबर पुष्कळ नोटांची बंडल आणली ती, तर ती तिथं त्याच्या समोर खोलली. तो म्हणाला दार उघड, ही घे आणि मला इकडं आत घे. तो म्हणाला तुमच्या पृथ्वीवरच्या सवयी इथं चालत नाहीत. शिवाय इथं जे चलन आहे ते चलन वेगळं आहे. या नोटांचा इथं काही उपयोग नाही. तुमच्याजवळ जे माझं आहे ते माझं जर परिणामकारक नसेल सद्य परिस्थितीत, तर तुम्ही अगदी कापसाचा पेळू होऊन जाता. तुम्ही काही काही तुमचं चालत नाही, इतके निर्बल होऊन जाता. म्हणून हा जो मी आहे, हा मी माझमुळं फार बलवत्तर होतो. जितकं तुम्ही माझं जास्त पकडून ठेवाल तितका मी अतिशय ताठर होऊन जातो. याच्या वर्तनाची पद्धत ममत्व आणि अहंकार दोन्ही सोडून दिलेली अशी असते. अहंकार नेहमी जिंकण्याची अपेक्षा करतो. लाओत्से आपल्या शिष्यांना म्हणत होता की माझं एक वैशिष्ट्य असं की आतापर्यंतच्या जीवनामध्ये मी कधीही हरलो नाही. तर शिष्य म्हणाले की फारच अद्भुत आहे, सर्वसाधारणपणाने नेहमी आम्हाला हार मिळते आणि तुम्ही आतापर्यंत कधीही हरला नाहीत, हे तुमच्या जीवनाचं वैशिष्ट्य कसं? तर लाओत्से म्हणाला मी जिंकण्याची कधी अपेक्षाच केली नव्हती, त्यामुळं जी परिस्थिती मिळाली ती परिस्थिती मी अत्यंत सुखाने जगलो. मी नेहमी त्यामुळं जिंकत गेलो. मी हरण्याची अपेक्षाच केली, मी जिंकण्याची अपेक्षाच केली नव्हती, त्यामुळं मी अर्थात हरलो देखील नाही. अहंकार नेहमी जिंकण्याची अपेक्षा करतो. जेव्हा जेव्हा तुम्ही अति टोकाला गेलेले असाल तेव्हा तेव्हा तुमच्या अहंकाराला ठेच लागली असावी. तुम्ही सोडत नाही तुमचं म्हणणं, तुम्ही त्याकरता कुठल्याही थराला जायला तयार होता. कारण तुम्ही जिंकण्याची अपेक्षा केलेली असते, समोरच्या व्यक्तीला नमवण्याची अपेक्षा केलेली असते. अशा वेळेला तुम्हाला वाटेल ती संकट येवोत पण मी तोंड देणार अशी भूमिका घ्यायला लागते. हा जो बुद्धी स्थिर झालेला पुरुष असतो तो आत्म्यामध्ये रमलेला असतो. ऐहिक जीवनातलं किंवा लौकिक जीवनातलं जिंकणं आणि हरणं या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीमध्ये तो तितका उतरतच नाही. तसंच अहंकार जो देहजन्य असतो त्या देहजन्य अहंकाराच्या खेळामध्ये तो सापडतच नाही. तुकाराम महाराजांना भेटायला एक माणूस आलेला होता, भक्त आणि गाढवावरून जाणाऱ्या एका माणसाला त्यांनी थांबून विचारलं की तुकाराम महाराज कुठं भेटतील, मी त्यांना भेटायला आलेलो आहे. तर तुकाराम महाराज म्हणाले की या देहालाच तुकाराम म्हणतात, गावांनी धिंड काढायचं ठरवलेलं आहे, अजून दोन खेपा बाकी आहेत, तेवढ्या झाल्या की भेटतोच, अजून दोन चक्रा मारायच्यात बस, तेवढ्या दोन संपल्या की आपण भेटू. अहंकार रहित जर वर्तन असेल आणि ममत्व रहित वर्तन असेल तर तो शांतीचा अधिकारी असतो. आता अशांततेची सगळी कारणं त्याच्या जीवनातून संपतात, त्याच्या जीवनातून काम गेला, त्याच्या जीवनातून कामना गेल्या. तसंच उलट अर्थाने काम नको कामना नकोत हाही भाग त्याच्या जीवनातून गेला, त्याच्या जीवनातून जगण्याची इच्छा आणि मुमूर्षा या दोन्ही गेल्या. यदृच्छेने जसं असेल तसं आपलं जीवन. त्याच्या जीवनातून ममत्व गेलं, त्याच्या जीवनातून अहंकार गेला. जो काम आणि कामना त्याला प्राप्त होत होत्या त्याला शांतीचं स्वरूप येत होतं, तरीही त्याचं जीवन विवेकपूर्ण होतं. सर्व भूत मात्र ज्या ठिकाणी निद्रिस्त असतात तिथं हा अत्यंत जागृत असतो, असं विवेकाचं त्याचं जीवन होतं. त्याचं जीवन हे चरती जणू आनंदाने बागडतो आहे, फिरतो आहे, खेळतो आहे, असं झालेलं आहे. आता शांतीचा तोच धनी आहे, त्याच्या खेरीज दुसरा कोणी शांतीचा मालक असूच शकत नाही. ऐसा आत्मबोधे तोषला ज्ञानेश्वर महाराजांनी दोनच ओव्या लिहिल्या. जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखतू, अशा प्रकारे आत्मबोधानी संतुष्ट झालेला. अशा प्रकारे म्हणजे आधी आलेलं सगळं वर्णन हा निगमनाचा श्लोक आहे. अशा प्रकारेच निरूपण आधी झालेलं आहे. आत्मबोधानी जो संतुष्ट झाला, राग आणि द्वेष उत्पन्न होऊ न देता विषयामध्ये वर्तन करण्याची कला त्यांनी प्राप्त केली, त्याचं चित्त प्रसादाला प्रसन्नतेला प्राप्त झालं, त्याची बुद्धी स्थिर झाली, त्यांनी कामना त्याग केला, तो दुःखानी उद्विग्न होणं आणि सुखानी स्पृहा वाढवणं हे करत नाही, ममत्वजन्य स्नेह त्याच्या जीवनामध्ये नाही, तो इंद्रिय संयमन ही करतो आवश्यक तिथं, तरीही जो काम त्याच्या जीवनामध्ये येईल आणि कामना त्याच्या जीवनामध्ये येतील त्याला शांतीकडेच घेऊन जातील, अशांतीकडे नाही. त्याचा आत्मा त्या कामनांना आपल्यासारखं करून घेऊन आत घेतो. अशा प्रकारे आत्मबोधानी जो संतुष्ट आहे, जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखतू, त्याची बुद्धी स्थिर, स्थिर प्रज्ञ असा तू ओळख, असा तू जाण. तो अहंकाराते दंडुनी, तो अहंकार समूळ त्यागून सकळ कामू सांडोनी विचरे विश्व होऊनी विश्वामाजी, तो विश्व होऊनच विश्वामध्ये वर्तन करतो. या हे स्थितप्रज्ञ लक्षण संपली. शेवटचा श्लोक जो पुढच्या वेळेला आपल्याला घ्यायचा आहे, या सगळ्या प्रकरणाला, या सगळ्या प्रकरणाच्या उपरांत जी शांती त्याला प्राप्त होते त्या शांती सहित जीवनाला भगवंतांनी एक विशिष्ट संज्ञा दिली. भगवंत असं म्हणतात की एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, या स्थितीला मी ब्राह्मी स्थिती असं म्हणेन. ही ब्राह्मी स्थिती आहे. न एनाम प्राप्य विमुह्यती, ही एकदा प्राप्त झाली की परत काढली जात नाही, परत त्याच्यापासून दूर होत नाही. आधी म्हणालेले होते की प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी तो आक्रमिला जाण दुःखे सांसारिके, असे आधी शब्द होते. पण एकदा करून इथपर्यंत येऊन पोचला की मग मात्र ही हातातून निसटत नाही, असं भगवंत म्हणतात. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, नैनाम प्राप्य विमुह्यती, स्थित्वा स्याम अंतकालेती, ही हातातून सुटतच नाही असं भगवंतांचं म्हणणं आहे. ही अंतकालापर्यंत टिकते आणि अंतकालापर्यंत टिकून हे जीवन संपल्यानंतर देखील ब्रह्मनिर्वाण मृच्छती, तो निराकार ब्रह्माशी एकरूपता पावतो, तो समरस होऊन जातो, तो परत जन्माला येत नाही. हे काय आहे आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. स्वामी जी स्वामी जी नारायण हरी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ हरि.
श्री राम. बरीच निवेदन आहेत, सर्व निवेदन आपण लक्षपूर्वक ऐका. पुढील वर्षी 17-24 फेब्रुवारी आपण श्री ज्ञानेश्वरीचं पारायण SP कॉलेजच्या हिरवळीवर करणार आहोत. पारायणाची वेळ आहे 6:30-9 आणि हे सर्व 8 दिवस 7-8 या वेळात आपले कार्यक्रम होणार आहेत. या पारायणासाठी आपण 300 रुपये शुल्क भरून आपलं नाव सद्भक्त सुनील वाघ यांच्याकडे नोंदवायचं आहे. आपण सर्वजण स्वामीजींबरोबर पारायणासाठी बसणार आहोत. मोठ्या भाग्याने आपल्याला ही संधी मिळते आहे. आपल्याकडे कितीतरी साधक असे आहेत की त्यांच्या घरातली सर्वच मंडळी केंद्रात येतात आणि सर्वजण सकाळी ध्यानाला बसतात. एका घरातून 4-5 मंडळी एकदम पारायणाला बसतात. हे स्वामीजींच्या कार्याचं खरं म्हणजे वैभव आहे. तेव्हा कधी कधी एकदम 1200 रुपये 1500 रुपये असं एखाद्याला खरंच जड वाटू शकतं. तेव्हा त्यांनी निसंकोचपणे तसं मंडळात सद्भक्त सुनील वाघ यांच्या सांगायचं आहे आणि पारायणासाठी जरूर बसायचं आहे. गणेशपुरम येथे पहिला दुसरा तिसरा बुधवार रात्री 8:30 ते 9:30 या वेळात पूजनीय स्वामीजींची ज्ञानेश्वरीवरील प्रवचन जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहेत आणि या प्रवचनांचं ऑडिओ ब्रॉडकास्टिंग देखील होणार आहे. पहिला दुसरा तिसरा बुधवार रात्री 8:30 ते 9:30 पूजनीय स्वामीजींची ज्ञानेश्वरीवरील प्रवचन गणेशपुरम येथे होणार आहेत. पुढील शनिवारी म्हणजे 29 तारखेला मातोश्री सरलाताईंचा वर्धापन दिन उत्सव आपण माया अपार्टमेंट येथे सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळात साजरा करणार आहोत. या कार्यक्रमाचं आपणा सर्वांना सस्नेह निमंत्रण. 29 डिसेंबर शनिवार वेळ सायंकाळी 7:30 ते 8:30 स्थळ माया अपार्टमेंट. तसंच आज सायंकाळी एक विशेष केंद्र गणेशपुरम येथे होणार आहे. त्याची वेळ आहे 6:30 ते 8:30. आपणा सर्वांना या विशेष केंद्रासाठी सस्नेह निमंत्रण. आज सायंकाळी गणेशपुरम येथे 6:30 ते 8:30 या वेळात एक विशेष केंद्र होणार आहे. 25, 26, 27 जानेवारी रोजी होणाऱ्या भूगाव साधना शिबिराची नावनोंदणी कालपासून सुरू झालेली आहे. तरी इच्छुक साधकांनी सद्भक्त श्री माधवराव साखरदांडे यांची भेट घ्यावी. 28, 29, 30 डिसेंबर रोजी भूगाव येथे होणाऱ्या युवा साधकांच्या साधना शिबिराची कार्यक्रम पत्रिका सद्भक्त सुधीरदादा पाटकर यांच्याकडून घेऊन जावी. आठवड्यातून एकदा ज्यांचे नमस्काराचा वार आहे. अजून एक निवेदन आहे, पुढील रविवार हा 5वा रविवार आहे त्यामुळे सकाळी इथं प्रवचन होणार नाही, पण SP कॉलेजला 5वा रविवार आला की आपला संध्याकाळी ध्यान आणि सत्संग हा कार्यक्रम असतो. 6:30 ते 8:30 अशी त्याची वेळ आहे. त्यामुळे पुढील रविवारी सकाळी प्रवचन नाही, संध्याकाळी आपण सत्संगाच्या कार्यक्रमासाठी SP कॉलेजमध्ये 6:30 ते 8:30 या वेळात एकत्र जमणार आहोत. आठवड्यातून एकदा ज्यांचा नमस्काराचा वार आहे त्यांनी दोन्ही बाजूने शांतपणे रांगेत नमस्कारासाठी उभं राहावं. पूजनीय स्वामीजी 2 मिनिटात फ्री.